एमपीएससी कडून या पदांसाठी भरती असा कराल अर्ज। लोकसत्ता लाईव्ह। अमरावतीकरांसाठी चिंता वाढली, जिल्ह्यात करोनाचा शिरकाव, पहा किती आहे नवे रुग्ण। महाराष्ट्र टाइम्स। सेंट्रल बँक सो रिक्रूटमेंट 2021। सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अनेक पदांसाठी भरती, पगार 1 लाखांपर्यंत। लोकसत्ता लाईव्ह। काँग्रेसचे 2 आमदार बिनविरोध पुणे जिल्हा बँक निवडणुकीत, अजितदादा भरणेंची प्रतिष्ठापणाला। TV9 मराठी। गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, शेअर मार्केटची उसळी, पहा वाढणारे आणि कमी होणारे शेअर्स। ABP माझा, सी 24 तास। RBI MEमध्ये दिलासा नाही, व्याज दरातही बदल नाही, शक्तिकांत दास म्हणाले अर्थव्यवस्था रुळावर येते। TV9 मराठी। तूर्त दिलासा, रिझर्व्ह बँकेने व्याजदरांबाबत घेतला हा निर्णय। महाराष्ट्र टाइम्स। रिझर्व्ह बँकेने व्याज दर कायम ठेवला आहे। ABP माझा। राहुल गांधींनी पुढाकार घेतला, याचा अर्थ शरद पवारांनी, संजय राऊतांनी मांडली रोखठोक भूमिका। लोकसत्ता लाईव्ह। विराट कोहलीकडे शेवटची संधी, हा खेळाडू हिरावू शकतो कर्णधारपद। C24 तास। ऍपल आयफोन 12 मिनीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, एक्सचेंज ऑफर, बँक डिस्काउंटसह खरेदीची संधी। महाराष्ट्र टाइम्स। PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील हे विशेष फायदे, जाणून घ्या सविस्तर। लॉकमॅट। मुंबई राज्यात आज 5051 कोटींचे गुंतवणूक करार, 9000 जणांना नोकरीची नवी संधी, सुभाष देसाई। TV9 मराठी। शिवसेना काँग्रेसचं नेमकं काय ठरलं, राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटणार। महाराष्ट्र टाइम्स। राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी, महाराष्ट्र राज्य को ऑप बँक पैशांची अफरातफर प्रकरण। लॉकमॅट।